भाग 16 येशूने दुःख उचलले. मत्ते 27:11-37. येशूने खूप सारे आश्चर्य कर्म केले आणि लोकांनी त्या गोष्टीवर अनुभव केला. त्यांनी काही लोकांची मदत केली, देवासोबत चालण्याचं शिक्षण दिलं. येशू देवाचे प्रेम दाखवण्यासाठी व लोकांना घेऊन जाण्यासाठी आला. त्याचे हृदय दुखित होते. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही की देवाने त्याला पाठविले. त्यांनी नकार केला की त्यांनी देवाच्या नियमाचे पालन केले नाही आणि तो पापी होते. त्या अगुवांनी येशूबद्दल खोटे बोलून त्याला बंदिस्त केले. सैन्यांनी त्याला कोड्यांनी चावूक मारले. त्यांनी काट्याचा टोप बनवून येशूच्या डोक्यावर ठेवले आणि त्याची मजाक उडवली. येशू देवाचा मुलगा होता. येशू जवळ लोकांना नाश करण्याची शक्ती होती, पण मात्र त्यांनी त्याचा विद्रोह केला नाही. त्याला माहीत होते की ही सगळी योजना देवाची आहे.